श्री दासबोध दशक सहावा देवशोधन समास तिसरा मायोद्भव निरूपण
श्री राम निर्गुण आत्मा तो निर्मल जैसे आकाश अंतराळ घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित जे खंडलेची नाही अखंड जे उदंडाहुनी उदंड जे गगनाहुनी वाड आणि सूक्ष्म जे दिसेना ना भासेना जे उपजेना ना नासेना जे येना ना जायना परब्रह्म ते जे चळेना ना ढळेना जे तुटेना ना फुटेना जे रचेना ना खचेना परब्रह्म ते जे सन्मुखची सर्व काळ जे निःकळंक आणि निखळ सर्वांतर आकाश पाताळ व्यापूनी असे अविनाश ते ब्रह्म निर्गुण नासे ते माया सगुण सगुण आणि निर्गुण कालवले या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडिती जड सबळ पंचभूतिक त्यामध्ये आत्मा व्यापक तो नित्यानित्य विवेक पाहता कळे उसा मध्ये घेई जे रस येर ते सांडिजे बाकस तैसा जगा मध्ये जगदीश विवेके ओळखावा रसना शिवंत पातळ आत्मा शाश्वत निश्चळ रस अपूर्ण आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा आत्म्या सारिखे एक असावे माते दृष्टांतासी द्यावे दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी ऐसी आत्मस्थिती संचली तेथे माया कैसी झाली जैसी आकाशी वाहिली झुळूक वायूची वायू पासून तेज झाले तेजापासून आपनी पजले आपापासून आकारले भूमंडळ भूमंडळापासूनी उत्पत्ती, जीवनेणु जाले किती, परंतु ब्रह्म आदियंती व्यापूनी आहे। जे जे काही निर्माण झाले ते अवघेची नासले, परीमुळी ब्रह्म ते संचले जैसे तैसे। घटापूर्वी आकाश असे, घटामध्ये आकाश भासे, घट फुटतान नासे आकाश जैसे। तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ, मधे होत जात सकळ सचराचर। जे जे काही निर्माण झाले ते आधीच ब्रह्मे व्यापिले, सर्वनाशता उरले अविनाश ब्रह्म। ऐसे ब्रह्म अविनाश तेची सेविती ज्ञाते पुरुष, तत्वनिर्शने आपणास आपण लाभे। तत्वे तत्व मेळविले त्यासी देह हे नाम ठेविले, ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व। तत्व झाडा निशेष होता तेथे निमाली देह अहंता, निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके झाली। विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व वो सरले, आपण काही नाही आले प्रत्ययासी। आपला आपण शोध घेता आपली तो माई कवार्ता, तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म। आपणा विण निर्गुण ब्रह्म हे चि निवेदनाचे वर्म, तत्व सरी सागेला भ्रम मी तूपणाचा। मी पाहाता आडळेना निर्गुण ब्रह्म ते चळेना, आपण तेचे परी कळेना सद्गुरु विण। सारा सार अवघे शोधिले तो असार ते निघून गेले, पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म। आधी ब्रह्म निरोपिले तेची सकळा मध्ये व्यापले, सकळ आवघेची नासले उरले ते केवळ ब्रह्म। होता विवेके संहार, तेथे निवडे सारा सार। आपला आपणासी विचार ठाई पडे, आपण कल्पिले मी पण, मी पण शोधितानुरे जाण। मी पण गेली या निर्गुण आत्मा स्वये, झाली या तत्वाचे निर्शन। निर्गुण आत्मा तोचि आपण, का दाखवावे मी पण तत्व निर्शना उपरी। तत्वांमध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहज चिरले। सोहम भावे प्रत्यया आले आत्मनिवेदन, आत्मनिवेदन होता देवा भक्तासी ऐक्यता। साचार भक्त विभक्तता सांडूनी जाला। निर्गुणासी नाही जन्म मरण, निर्गुणासी नाही पाप पुण्य। निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त जाला। तत्वी वेटाळून घेतला प्राणी संशये गुंडाळला। आपणासी आपण भूलला कोहं म्हणे। तत्वी गुंतला म्हणे कोहं, विवेक पाहता म्हणे सोहं। अनन्य होता अहं सोहं मावळली। या उपरी उर्वरित तेची स्वरूप संत। देही असूनी देहातीत जाणिजे ऐसा। संदेह वृत्ती तेन भंगे म्हणून बोलिलेची बोलावे लागे। आम्हासी हे घडले प्रसंगे श्रोती क्षमा करावे।
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मायोद्भव नाम समास तिसरा।